इफिसकरास पत्र अध्याय 2. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्याने जिवंत केले. त्यात तुम्ही पूर्वी चालत असा. हे तुमचे कृत्य जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या वहिवाटीप्रमाणे असे. त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूप से मागे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व निसर्गत इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयाघन आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. येशू ख्रिस्तामध्ये त्याच्यासह उठविले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावरची ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशू मध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहो. ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. यास्तव पूर्वीची आठवण करा. तुम्ही देहाने विदेशी आणि स्वतःला सुंती म्हणविणाऱ्या लोकांकडून बेसुंती असे म्हणविले जात होता. त्यांची सुंता म्हणजे हाताने केलेली देहाची अशी असे. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारास परके आशाहीन व जगात देवहीन असे होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशू मध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ झाला आहात, कारण तो आपला समेट असा आहे. त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंत पाडिली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र, यासाठी की आपण समेट घडवून आणून आपल्या ठाई दोघांचा एक नवा मनुष्य उत्पन्न करावा. आणि त्याने वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे देवाबरोबर त्यांचे एक शरीर करून दोघांचा समेट करावा म्हणून असे केले. त्याने स्वतः येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हास व जे जवळ होते त्यास शांतीची सुवार्ता सांगितली. त्याच्याद्वारे एका आत्म्यात आपण उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. तर यावरून तुम्ही आत्तापासून परके व परदेशीय नाही तर पवित्र जनांचे एक राष्ट्र व देवाच्या घरचे आहात. प्रेषित व संदेशते यांच्या पायावर तुम्ही रचिलेले आहात व ख्रिस्त येशू हाच कोण शिला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचिली असता वाढत वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते. त्यात तुम्हीही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचिलेले आहात.